आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी निवडणूक पर्यावरणपूरक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्व जारी. पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा. राज्यात सर्वत्र धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा. आणि अहमदनगरमध्ये झालेल्या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पर्यावरणपूरक असावी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करावा. शक्यतो ई बुक आणि ई दस्तऐवजांचा वापर करावा. प्रिंट घेताना ती एका पानावर पाठपोट घ्यावी. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा. संकलनाची स्वतंत्र व्यवस्था असावी. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी विल्हेवाटीची व्यवस्था असावी. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनं वापरावी. एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करावा. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावं. राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार कार्यक्रमांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर करावा अशा सूचनांचा यात समावेश आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक होणार असून इथल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं केली आहे. भाजपातर्फे भंडारा गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे तर गडचिरोली चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. काँग्रेसनं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा रानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपनं सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुनील मेंढे यांना तर काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांची तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किर्सान यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान नागपूरच्या लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत. तर भाजपाकडून ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. नागपूर ग्रामीणचा भाग असलेल्या रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे. धुलिवंदन म्हणजेच रंगांचा सण काल देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात प्रथमच रंगोत्सव साजरा झाला. मथुरेतही काल द्वारकाधीश मंदिरात विविध रंगबेरंगी फुलांची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला. राज्यातही रंगांचा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या टेंगी नाक्यावर धुलिवंदन साजरं केलं. नैसर्गिक रंगांचा वापर करत धुळवड साजरी करूया असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. वाशिम जिल्ह्यातल्या बंजारा समाजाचा होळी उत्सव सध्या सुरू आहे. हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत साजरा केला जातो. काल बंजारा तांड्यातल्या महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून डफलीच्या तालावर बंजारा नृत्य करत धुळवड साजरी केली. तर जालना शहरात 135 वर्षांची परंपरा असलेल्या हत्तीची मिरवणूक काढण्यात आली. या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नांदेडमध्ये सिडको भागात पोलिसांनी काल पथसंचलन केलं. नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव झाला. देश परदेशातून आलेल्या पर्यटकांनीही या उत्सवाचा आनंद लुटला. यवतमाळमध्ये बंजारा समाज बांधवांनी हातात हात गुंफून गोलाकार फेर धरत गोरमाटी गाण्याच्या ठेक्यावर लेंगी नृत्याद्वारे होळी साजरी केली. कोल्हापुरात अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक होळीसाठी शनीदानाचा उपक्रम राबवला. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामध्ये जावयाला गाढवावर बसून त्याची गावामधून मिरवणूक काढण्याची अनोखी प्रथा गेल्या 100 वर्षांपासून पाळली जाते. मिरवणुकीनंतर गावातील नागरिक जावयाचा मानसन्मान करतात तसंच भेटवस्तू देऊन गौरव करतात. कालही ही प्रथा केजमध्ये उत्साहात पार पडली. रत्नागिरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेड इथल्या कार्यकर्त्यांनी पाण्यानं होळी पेटवून त्यामागचं विज्ञान उपस्थितांना सांगत अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयोग केला. पुण्यात मुळी प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या रंगबरसे या महोत्सवात 1000 विशेष मुलांनी रंग खेळत आनंद लुटला. अनाथ, एचआयव्ही ग्रस्त, मतिमंद आणि दिव्यांग मुलं यात सहभागी झाली होती. पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगांचा वापर युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांचा आणि पोलीस प्रशासनासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सहभाग हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या कुडेगाव इथं धुळवड साजरी करून वैनगंगा नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या 25 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाबाबत विचारमंथन करण्यासाठी देवरूख इथं गेल्या शनिवारी धनेश मित्र संमेलन घेण्यात आलं. धनेश पक्ष्याच्या ढोल्यांचं संरक्षण आणि संवर्धन आणि त्यांच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन याविषयी यावेळी चर्चा झाली. सृष्टीज्ञान संस्था, निसर्ग सोबती, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री निसर्ग मित्र, एनव्ही इको फार्म आणि वनविभागाच्या सहकार्यानं हे संमेलन पार पडलं. या अनोख्या संमेलनाविषयी माहिती देताना सृष्टीज्ञान संस्थेच्या संगीता खरात म्हणाल्या,
जल, जंगल, जमीन, हवा, सूर्यप्रकाश आणि वन्यजीव हे मानवी समाज आणि एकंदर जीवसृष्टीचे मूलभूत आधार आहे. हा विचार घेऊन गेली 22 वर्षे सृष्टीज्ञान संस्था समाजात पर्यावरण शिक्षणाचे कृतीशील उपक्रम राबवत आहे. यातील वन्यजीवांपैकी एक म्हणजे धनेश पक्षी अर्थात हॉर्नबिल. धनेश पक्षी निसर्गत जंगलांची निर्मिती करण्यात खूप मोलाचा हातभार लावतो. मात्र अमर्याद जंगल तोडीमुळे या पक्षाचे अन्नवृक्ष आणि घरट्यांच्या ढोल्या असलेली झाडे नष्ट होत आहेत. या परिस्थितीची जाणीव बाळगणाऱ्या आणि धनेश पक्ष्याच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचे धनेश मित्र संमेलन नुकतेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख येथे आयोजित करण्यात आले होते. धनेश पक्ष्याचे अन्न असलेल्या वनवृक्षांच्या बिया धनेश पक्ष्याच्या विठेतून वेगळ्या करून त्यांची नर्सरीत रोपं तयार करून त्यांची लागवड करणे, धनेश पक्ष्याच्या घरट्यांच्या ढोल्या असलेल्या झाडांचे संरक्षण करणे, त्या ढोल्यांमधील धनेश पक्ष्याच्या गतविधींचा शास्त्रीय अभ्यास करणे, स्थानिक गावकऱ्यांशी संवाद ठेवणे, शाळा महाविद्यालय धनेश मित्र निसर्ग मंडळ स्थापन करणे, धनेश पक्षी आणि त्याच्या अधिवासांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वन विभागाचे सहकार्य मिळवणे आणि धनेश पक्षी संरक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांनी नियमितपणे एकमेकांशी संवाद ठेवणे अशा महत्वाच्या गोष्टी या संमेलनामध्ये ठरवण्यात आल्या.
तुळजापूर इथल्या नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या 45 विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी साथ घालणारं पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी लोकशाहीचं आणि मतदानाचं महत्व, आपली कर्तव्य याविषयी माहिती दिली आहे. पत्र लेखनासाठी मुख्याध्यापक गणेश रोतकरी आणि इतर शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी शाळेत निवडणूक गटाची स्थापनाही करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 6 महिन्यांनी पुन्हा एकदा आगमन झालं आहे. मुख्य काशीकुंडासह 14 कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसंच विविध ठिकाणाहून भाविकही गंगा स्नानासाठी या ठिकाणी येतात. 2013 पूर्वी गंगेचं पाणी साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत असून सर्व कुंडांमध्ये पाणी भरून राहत असल्याचं निदर्शनात आलं आहे. भूगर्भातली विशिष्ट रचना, हालचाली किंवा सायफन सारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. सामाजिक समस्यांची जाण असलेल्या आणि त्या सोडवण्यासाठी झटणाऱ्या हातांना बळ देणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादक वीणा गवाणकर यांनी नुकतंच पुण्यात केलं. अहमदनगर इथल्या स्नेहालय संस्थेच्या स्नेहदार पुणे परिवाराच्या पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. श्रीगोंदा इथल्या महामानव बाबा आमटे संस्थेच्या माध्यमातून सातेपारधी समाजातल्या मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या शुभांगी झेंडे आणि समाजबंध या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला आरोग्य आणि मासिक पाळी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शर्वरी सुरेखा अरुण यांचा यावेळी स्नेहाधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अहमदनगर इथं झालेल्या 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणानं भारतीय रेल्वे संघावर 35-30 अशी मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. गादी प्रकारात काल झालेला हा अंतिम सामना पाहण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. हरियाणाच्या विजयात आशु मलिकनं महत्वाची भूमिका बजावली. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या जाळा तीव्र होऊ लागल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागात कमाल तापमान 39 ते 40 अंशांपर्यंत गेलं आहे. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी निवडणूक पर्यावरणपूरक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्व जारी. पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा. राज्यात सर्वत्र धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा आणि अहमदनगरमध्ये झालेल्या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा अजिंक्य. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.